नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नववर्षाचं स्वागत राज्यात उत्साहात झालं। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं। नंदुरबारमध्ये श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करून नवीन वर्षाचं स्वागत केलं, तर गोंदियामध्ये नागरिकांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं केली। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज साताऱ्यात सुरुवात झाली। आधी ध्वजारोहण आणि त्यानंतर मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ ताळा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। संमेलनाचं औपचारिक उद्घाटन उद्या ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे। पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं आज शौर्य दिन साजरा होत आहे। इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाला अभिवादन केलं। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला विरोध करताना या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेचं आवाहन दिलं आहे। नागपूर रत्नागिरी राज्य महामार्ग उपलब्ध असताना हा समांतर महामार्ग बांधण्याची गरज नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 32 अंकांनी घसरला आणि 85,189 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17 अंकांनी वधारला आणि 26,147 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।